नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीत कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उक्तावण केले. संसारिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षा हाचेर उपाय सोदपाक भारताची महत्वाची भूमिका असा असे त्यांनी या वेळार सांगले. सरकार शेतकऱ्यांची जीवित सुधारपाच्या हेतान शेती मराळ वेगवेगळ्या सुधारणा करता असे त्यांनी सांगले. भारतात कडण्णा दूध डाळ आणि मसाल्याचे सगळ्यात चढ उत्पादन जाता असो उल्लेख त्यांनी केलो. देशात रसायनामुक्त सैमिक शेतीक चालना दिवपा हेतान अंदूच्या केंद्रीय अर्थसंकल्पात टिकाऊ शेतीचेर चढ भर दिला अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. सरकारान फाटल्या 10 वर्षात हवामान अनुकूल 1,909 जातीची पिका उपलब्ध करून दिल्यात असे मोदी हांनी सांगले. देशातल्या शेतकी मळार डिजिटल तंत्रज्ञानाचो वापर सुरू झाला आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेखाला एकाच वेळार 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित जातात असे त्यांनी मुखार सांगले. देशात शेतकी मळार संशोधन आणि शिक्षणा खातीर बरे वातावरण असा हाची खात्री त्यांनी दिली. अंदू ह्या परिषदेत 75 देशातले 1,000 परस चढ प्रतिनिधी वाटेकार जाल्ले. अंदूच्या परिषदेचो मुखेल विषय टिकाऊ शेती अन्नव्यवस्थेकडे रुपांतर असो असा. सर्वोच्च न्यायालयाचे 75व्या स्थापणूक वर्सा निमतान आयोजित केल्ल्या खाशेल्या लोक अदालतींचो आयज निमाणो दीस आशिल्लो. नागरिकांक शक्य तितलो सोपो कमी खर्चाचो आणि बेगीन न्याय दिवप हो ह्या अदालतींचो हेत असा. ह्या लोक अदालतींनी 1,000 परस चड प्रकरणांचो निवाडो जालो. तातूंत दिवाणी जमीन संपादन आणि लग्ना संबंधित प्रकरणां सुटावी जाल्यात असे केंद्रीय कायदो आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल हांणी सांगले. नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स म्हळ्यार NCGG आज नवी दिल्लीत श्रीलंकेच्या नागरी सेवकांखातीर 4थी क्षमता निर्माण कार्यावळ यशस्वीपणान घडवून हाडली. श्रीलंकेच्या 40 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या कार्यावळीत वाटो घेतिल्लो. NCGG आता मेरेन श्रीलंकेच्या 135 वरिष्ठ आणि मध्यम पावण्यावेल्या नागरी सेवकांक यशस्वीपणान प्रशिक्षण दिला. भारतीय अर्थव्यवस्थेक संसारातली तिसरी व्हड अर्थव्यवस्था करपाची तांक पर्यटन क्षेत्रात असा असे केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र शेखावत हांनी सांगला. ग्रेटर नोयडा हंगा जाल्ल्या 7व्या आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य प्रदर्शनाच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. भारतात पर्यटन क्षेत्रात जायत्यो संद असतात. शेती आणि पर्यटन मळात लोक इच्छे प्रमाण कितेही करू शकतात असे त्यांनी स्पष्ट केले. 2047 मेरेन भारताक विकसित राष्ट्र करपाक पर्यटन क्षेत्राचे महत्वाचे योगदान मेळू येता असे त्यांनी सांगले. आर्थिक वाढ करपाक पर्यटन क्षेत्रात महत्वाचा वाटो घेऊन सगळ्यांनी आधार दिवचो असो उलो त्यांनी ह्या वेळार मारलो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांनी हर घर तिरंगा मोहिमेक नागरिकांनी आणि बळगे दिवपासयत तातूंत उमेदीन वाटेकार जावचे असो उलो मारलो. आज देशभरात 14वो भारतीय अवयवदान दीस मनयतात. ते निमतान भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेन नवी दिल्लीत अवयवदान जागृताय कार्यावळ घडवून हाडली. कुटुंबातल्या वांगड्यांचो ब्रेन डेड झाले उपरात अवयवदान केल्ल्या कुटुंबांचो ह्या वेळार भलायकी आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांनी भौमान केलो. तसेच अवयवदानाचो लाव घेतिल्ल्यांक आणि अवयव प्रत्यारोपण यशस्वी करपी देशभरातल्या दोतोरांक तिणे परबी दिली. फाटल्या 10 वर्षात अवयवदानाचे प्रमाण 4 पटीन वाढला असे तिणे सांगले. ह्या वेळार नीती आयोगाचे वांगडी डॉ VK पॉल हांनी अवयवदानाविषयी जागृताय करपाच्या गरजेचेर भर दिलो. तशेच देशातल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलांनी अवयव प्रत्यारोपणाची सुविधा दिवची असो उलो तांणी ह्या वेळार मारलो. केरळात पालसणा कोसळिल्ल्या वायनाड जिल्ह्यात लष्कराचे सैनिक झुजा पावण्यार मजत आणि बचाव कार्याखातीर वावुरतात. सोदकार्याखातीर सेनादळ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळ आणि हेर एजन्सीचे कर्मचारी मजत करतात. मजगती उत्तराखंडात केदारनाथ यात्रा मार्गावेल्या वेगवेगळ्या सुवातींनी आडकून पडपी यात्रेकरूंक सोडोवपाखातीर मजत आणि बचाव कार्य सुरू असा. आता मेरेन सुमार 7,000 भाविकांक सुरक्षितपणान भायर काढल्यात. जिल्हो राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळांचे पंगड आणि पोलीस खाते हेलिकॉप्टराच्या आधारान झुजा पावण्यार बचाव कार्य करतात. भारतीय हवामान खात्यान आज मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोंकण आणि गोयात उटंगाराचा पाऊस पडपाच्या शक्यताये खातीर रेड अलर्ट जारी केला. तसेच पुढल्या 4 दिवसात राजस्थान, उत्तराखंड, अस्तंत बंगाल, बिहार आणि ईशान्य वाटारांनी चढ पाऊस पडपाची शक्यताय असा. मुंबई आणि उपनगरात सकाळ सावून पडिल्ल्या पावसा कारणान येरादारीचेर परिणाम झालो. मजगतीन IMD सातारा जिल्ह्यात चढ पाऊस पडपाखातीर रेड अलर्ट, जाल्यार मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याखातीर येलो अलर्ट जारी केला. पॅरिसात चालू असलेल्या ऑलिम्पिक खेळात भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने बायलांच्या एकोट्या स्पर्धेत क्वार्टर फायनलीत पाऊल घातला. इथल्यांनी राष्ट्रीय खबरो सोपल्यो.